सुपर हिट 93.5 फॅरेड एफएमवर श्रुती आहे तुमच्या सोबत आणि टॉक टाइमची सुरुवात झालेली आहे आणि आज 1 जुलै महिन्याचा पहिला दिवस आणि आज खूप खास दिवस आहे कारण डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज दिवस आहे. डॉक्टर्स डे आहे आज. सगळ्या डॉक्टर्सना माझे अगदी मनापासून आभार आहे. तर पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये तर सगळ्या डॉक्टर्सना फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या डॉक्टर्सना हॅट्स ऑफ आहेत आणि असेच एक डॉक्टर्स आज माझ्यासोबत आज आपल्यासोबत गप्पा मारणार आहेत. होमिओपॅथिक डॉक्टर अनुप गावंडे. डॉक्टर सगळ्यात आधी रेडएफएम मध्ये तुमचं स्वागत आहे.
नमस्कार रेडएफएम लिसनर्स आणि धन्यवाद श्रुती मला इथे आमंत्रित केल्याबद्दल.
खरंच तुमचं पॅन्डेमिक सिच्युएशन मधलं काम खूप उल्लेखनीय आहे, खूप कौतुकास्पद आहे. अगदी लॉकडाऊन सुरू झाल्या दिवसापासून तुम्ही इम्युनिटी बूस्ट करणारी होमिओपॅथिक औषधं लाखो लोकांपर्यंत निशुल्क पोहोचवली आहेत, त्यामुळे आजचा दिवस तुम्हाला थँक्यू म्हणण्याचा आहे आणि त्यासोबतच हे सर्व जाणून घेण्याचा सुद्धा आहे. सो काय सांगाल सर, या सगळ्याची कशी सुरुवात झाली?
मी डॉक्टर अनुप गावंडे, मी एक होमिओपॅथिक तज्ञ आहे. नाशिकमध्ये नाशिक रोड येथे मी गेल्या 8 वर्षापासून होमिओपॅथिक प्रॅक्टिस करत आहे. आपल्या सर्वांना माहितीच असेल की ज्यावेळेस कोरोना हे साथीचा रोग हा सुरू झाला तर एक डॉक्टर म्हणून आपले स्वतःचे काही समाजाला देणे लागते अशा विचाराने प्रेरित होऊन मार्च महिन्यामध्ये उपक्रमाला सुरुवात केली. आणि सुरुवातीला जे आपली मंडळी म्हणजे जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे आपले पोलीस मित्र आहेत, आपले घंटागाडी कर्मचारी आहेत की जे डेली रुटीन मध्ये आपल्या घरी येतात, सर्व कचरा उचलतात, जे हाय रिस्क मध्ये काम केलं जातं, त्याचबरोबर डॉक्टर्स मित्र आहेत माझे, परिचारिका आहेत ज्यांना आपण वॉर्ड बॉय नर्सेस म्हणतो, तर या सर्वांसाठी काहीतरी करायचं आहे हा उपक्रम सुरू केला. आणि त्यामध्ये जे सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी आणि आयुष मंत्रालय भारत यांनी आपण आम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये काही गाईडलाईन्स जारी केल्या होत्या की जेणेकरून जर तुम्हाला कुठल्याही साथीच्या रोगाविरुद्ध लढायचं असेल तर तुम्हाला तुमची प्रतिकार शक्ती ही खूप चांगली ठेवावी लागते आणि ती चांगली ठेवायची असेल तर त्यासाठी काही औषधोपचारही सांगितले जातात. तर आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीसाठी आर्सेनिक अल्बम 30 या पॉवरचं औषध सांगितलं होतं आणि त्याची काही मार्गदर्शक तत्वे दिली होती की त्याचे सेवन कसे करावे आणि ते मी माझ्या दवाखान्यामध्ये बनवायला सुरुवात केली आणि हळूहळू या लोकांमध्ये मी ती वाटायला सुरुवात केली. आता ही औषधं जेव्हा त्यांना मिळायला लागली तर त्यांच्यात एक स्वतःबद्दल एक आत्मविश्वास आणि आपण त्यांना एक आरोग्य कवच देण्याचा म्हणजे थोडक्यातच की त्यांची इम्युनिटी चांगली ठेवली आपण तर हे कर्मचारी त्या साथीच्या रोगापासून दूर राहू शकतील ही प्रबळ इच्छा घेऊन मी हे काम सुरू केलं. आणि पहिल्या जवळपास 3 आठवड्यामध्ये मी जवळपास 7 ते 8 हजार जे पोलीस कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी, आरोग्य सेविका, फळ विक्रेते, दूधवाले माझ्या जवळपास 10 किलोमीटरच्या परिसरात होते त्या सर्वांना मोफत वाटली.
दॅट्स रिअली अमेझिंग. आणि डॉक्टरांसोबतच्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. या नोबेल कॉज मध्ये त्यांना आणखी कुणाकुणाची मदत झाली हे सुद्धा कळेल अगदी थोड्या वेळात. 93.5 फॅरेड एफएम बजाते रहो.